तरी जो या देहावरी उदासू ऐसिया परी उखिता जैसा बिढारी बैसला आहे का वृक्षाची सावली वाटे जाता मी नदी घरावरी तेतुली आस्था नाही साऊली सरिसीचे असे परी असे हे नेणीजे जैसे स्त्रियेचे तैसे लोलुप्य नाही आणि प्रजा जे झाली तिये वस्ती कीर आली का गोरुवे बैसली रुखातळी जो संपत्ती माझी असता ऐसा गमे पंडुसुता जैसा का वाटे जाता साक्षी ठेविला किंबहुना पुसा पांजरिया माझी जैसा वेदाज्ञेसी तैसा बिहुनी असे येरवी दारा गृहपुत्री नाही जया मैत्री तो जाणपा धात्री ज्ञानासिगा महासिंधू जैसे ग्रीष्म वर्ष सरिसे इष्टानिष्ट तैसे जयाचा ठाई का तिन्ही काळ होता त्रिधा नव्हे सविता तैसा सुख दुःखी चित्ता भेदू नाही जेथ नभाचे निपाडे समत्वा न्यून न पडे तेथ ज्ञान रोकडे ओळखतू
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरुंची ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी भरून या पुष्पांजुळी अर्घ्यु देवो अनन्योदके धुवट वासनाजे तन्निष्ठ ते लागलेसे अबोट चंदनाचे प्रेमाचे निभांगारे निर्वाळू निनुपुरे लेववू सुकुमारे पदेतिये घणावली आवडी अव्यभिचारे चौखडी तिये घालू जोडी आंगोळिया आनंदा मोद बहळ सात्विकाचे मुकुळ ते उमलले अष्टदळ ठेवोवरी तेथे अहम हा धूप जाळू नाहम तेजे वोवाळू सामरस्ये पोटाळू निरंतर माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाऊ आलेवू श्री गुरुचरण करू भोग मोक्ष निंब लोण पाया तया या श्री गुरुचरण सेवा हो पात्र तया दैवा जे सकळार्थ मेळावा पाटू बांधे 15व्या अध्यायातले आया गुरु नमनाच्या ओव्या आपण थोडी इकडे सर गुरु नमनाच्या ओव्या आपण गेले काही रविवार पाहत होतो आणि आपलं हृदय म्हणजे योगाच्या भाषेमध्ये हृदयाकाश शुद्ध करून त्या ठिकाणी बोधरूपी सद्गुरूंची पावलं विराजमान करावी अशा प्रकारची योगाची साधना ध्यानाची साधना ध्यानाच्या अंगाने ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं हे गुरुस्तवन आपण काही प्रमाणात अनुभवलेलं होतं। त्यानंतर पूजा या स्वरूपामध्ये पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य या स्वरूपामध्ये सगुण सद्गुरूंच्या रूपाची पावलं, त्याची प्रतिष्ठापना अशा पद्धतीने आपण निरूपण देखील पाहिलं आणि आज आपण तशा पद्धतीने काही साधना करून पाहणार आहोत। मागच्या वेळेला मी सांगितलं तर हृदय शुद्धीची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया भक्तीच्या परिभाषेमध्ये जर घडायची असेल तर हृदय म्हणजे अंतःकरण अत्यंत सरल पाहिजे। हृदयाच्या ठिकाणी किंवा अंतःकरणाच्या ठिकाणी वासना नसाव्यात, स्वार्थ बुद्धी नसावी, अत्यंत भाव असावा, श्रद्धा असावी। संतांच्या ठिकाणी नम्रता असावी, आपलं बोलणं अत्यंत गोड असावं, बोलण्याचा आशय चांगला असावा, त्या बोलण्यामुळं आपल्याला समाधान असावं आणि आपल्या बोलण्यामुळं दुसऱ्याला देखील समाधानच असावं। चिंतनामध्ये आपला काळ व्यतीत होत असावा, काही एकांतवास असावा, देवाचं दर्शन घ्यायला जावं, आहार विहार युक्त असावा। हृदय शुद्ध होणं ही गोष्ट काही अनेक बाबींवर अवलंबून आहे। अशा सगळ्या गोष्टी जेव्हा जमून येतात तेव्हा हृदय शुद्ध होतं, हृदय उगीच शुद्ध होत नाही। आणि हृदय शुद्ध झाल्याखेरीज सद्गुरु तिथे येऊन वस्तीकर होऊन राहणार नाहीत। सद्गुरु हे आपल्या आदर्श मूर्ती असतात, दिसायला सगुण पण ज्यांच्या ठिकाणी निर्गुण बोध ठसलेला असतो असे आपण समजतो सगुण, पण ते आपल्या स्वतःला निर्गुण परमात्म्याशी अनन्य समजत असतात असे। त्यामुळे सद्गुरूंची सगुण मूर्ती जरी अंतःकरणामध्ये ठसवायची झाली तरी देखील हा बाह्य आचार विचार आणि त्याबरोबरच निर्गुणाचा बोध देखील त्याचंही चिंतन ही आवश्यकच गोष्ट आहे। हृदय शुद्ध होणं, सर्व बाजूंनी शुद्ध होणं हे आपल्या कर्मांवरच अवलंबून राहील, चिंतनावरच अवलंबून राहील, मनाच्या ओढींवरच अवलंबून राहील, बुद्धीच्या सात्विक निश्चयावरच अवलंबून राहील। जर तसं असेल तरच हृदय शुद्ध होईल, नाहीतर हृदय शुद्ध होणार नाही। आणि आत्ता या क्षणाला आपल्या प्रत्येकाची कर्म आपल्या आपल्या परीने आहेत, आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी असणारे गुणावगुण आपल्या आपल्या ठिकाणी आहेत, आपलं बोलणं, आपलं चालणं, आपलं वागणं, आपला विचार करणं, आपल्या बुद्धीमध्ये असणारे निश्चय, आपल्या ठिकाणी असणारी सत्व प्रवृत्ती अथवा रजतम प्रवृत्ती, तरी देखील ही साधना करता येते। आपल्या ठिकाणी हे गुण आपण बाणवू आणि बाणवावेत अशा प्रकारच्या चिंतनानी संकल्पानी देखील तात्पुरती हृदय शुद्धी होते, तात्पुरती असं मी तुम्हाला सांगतो, त्या चिंतनामध्ये देखील तात्पुरत्या हृदय शुद्धीचं सामर्थ्य आहे। असूया रहित अशा जीवनाचा केवळ संकल्प देखील हृदय शुद्ध करायला, तात्पुरतं हृदय शुद्ध करायला कारणीभूत होतो, पण या संकल्पानी पुढे जीवन जगणं अथवा दिवस व्यतीत करणं हे आवश्यक आहे। पण कालपर्यंत माझं जीवन माझ्या हातात नाही, काही गोष्टी घडल्या, काही गोष्टी राहिल्या, तरी देखील ज्याला संकल्प जमला त्याला दिशा सापडली असं असल्यामुळं ही हृदय शुद्धीची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया संकल्पाने देखील काही प्रमाणात घडते आणि त्या संकल्पाला धरून आपण सद्गुरूंच्या सगुण स्वरूपाची पूजा आपल्या ठिकाणी बांधू शकू। मी या गुरुस्तवनावर खूप भर दिलेला आहे। माझी अशी कल्पना आहे की गेले 1.5 महिना मी या गुरुस्तवनावर प्रवचन करतो आहे। 18व्या अध्यायातली जी गुरुस्तवन होती त्याच्यावर जवळपास 6 महिने मी बोलत होतो 10 ओव्यांवर। या 9 ओव्या आहेत। 18व्या अध्यायातली जी गुरुस्तवन होती ती गुरुस्तवन साधक पूर्ण कसा होतो याचं वर्णन करणारी होती। तर या ठिकाणी भक्तीचा कल्लोळ आहे, या ठिकाणी खूप भावना एकवटलेल्या आहेत, त्यामुळे आपण हे गुरुस्तवन पूजेच्या अंगानी आपल्या ठिकाणी जर अनुभवायचं असेल तर आपल्यापाशी थोडीशी तरी संकल्प शक्ती पाहिजे। त्या संकल्पानी आपल्या बाह्य म्हणजे इंद्रियांच्या वर्तनाबद्दल, मनाच्या, बुद्धीच्या, तसंच आपल्या विचाराबद्दल, अद्वैत बोधाबद्दल आपण संकल्प करणं ही गरजेची गोष्ट आहे। आपण डोळे मिटूया। हृदय भक्तीच्या परिभाषेमध्ये हृदय म्हणजे मागच आपण पाहिलं की आपल्या अंतःकरणाचा भाग मी मी असं म्हटल्यावर आपण छातीवर ज्या ठिकाणी बोट ठेवतो ती जागा साधारणपणाने मन, अंतःकरण ज्या ठिकाणी आहे अशी जागा, त्या अंतःकरणातून आपण संकल्प करू। की आपल्या जीवनामध्ये आपण अत्यंत नम्र असू, संतांपुढे लोटांगणी जाणारे असेच असू, आपल्या बोलण्याची जी उर्मी स्फूर्ती आहे ती स्फूर्ती आपल्याला आणि दुसऱ्याला समाधान देईल अशी असावी। स्वार्थ शून्यता आपल्या ठिकाणी असावी, दुसऱ्याकरता काही करण्याची प्रवृत्ती आपल्या अंतःकरणामध्ये असावी। चिंतन प्रवृत्ती आपल्या ठिकाणी असावी असाही संकल्प आपण करू। एकांत आपल्याला आवडावा, एकांतामध्ये आपण रमतो अशी खात्री बाळगावी। देवाच्या सगुण मूर्ती पाहून आपल्याला आनंद होतो। आहार विहार युक्त ठेवण्याबद्दल आपण संकल्प केलेला आहे, त्यामुळे एक प्रकारचं आरोग्य मनामध्ये आणि देहामध्ये नांदत आहे। सर्व इंद्रिय विशिष्ट नियमांनी आपण वापरू असा संकल्प करू, फक्त स्वधर्म कर्मामध्ये वापरू, न्याय्य धर्मीय भोगांमध्येच फक्त वापरू। कर्तव्यात्मक कर्मामध्ये तसं साधनेच्या कर्मामध्ये इंद्रिय वापरू असा संकल्प करू। निर्गुण निराकार परमात्म्याविषयी आपल्याला आस्था आहे, एवढंच नव्हे तर आपणही निर्गुण स्वरूपच आहोत मुळात, परमात्म स्वरूपच आहोत। अशा प्रकारे सद्गुरूंचा जो उपदेश आहे तो उपदेश जीवामध्ये जीवाभावामध्ये पक्का धरू। यानी अंतकरण शुद्धि होते, देवाचं दर्शन, श्रीरामाच्या मूर्ती, गोपाळ कृष्णांच्या मूर्ती, शिवलिंग, दत्तात्रेयांच्या मूर्ती, अशा प्रकारे भगवत दर्शनाने होणारा आनंद, समाधान, प्रेम, आपल्याला भावतं असा आपण संकल्प करू। राम कृष्ण शिव दत्त हे देव म्हणजे मूळ परमात्मा आहेत असा संकल्प करू। पण भूलोकी हे होऊन गेलेले ज्यांनी पूर्वी लीला चरित्र केलं असे देव, त्यांच्याविषयी असणारी आस्था प्रेम हे तसंच राखलं तरी देखील सद्गुरु हे एकमेव देव भूलोकामध्ये आहेत। संत सद्गुरु यांच्याखेरीज भूलोकी देव नाही। त्यामुळे आपल्या सद्गुरूंना आपल्या डोळ्यासमोर आपण आणू। त्यांचा उपदेश आठवू, ऐक शिष्या येथींचे वर्म, स्वये तूचि आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूचि नको। तसंच त्यांचं सगुण रूप आठवू, उपदेशासकट सद्गुरु आपल्या अंतरयामी येऊन स्थिरावलेले आहेत अशी भावना करू। सद्गुरूंचे चरण याचा अर्थ सगळे सद्गुरूच येऊन थांबलेले आहेत म्हणून तर चरण आले। त्यांना आपल्या अंतकरणामध्ये स्थिरावण्यासाठी म्हणून जी हृदय शुद्धी हवी ती हृदय शुद्धी संकल्प मात्रे करून झाली। आपल्या अंतःकरणामध्ये सद्गुरु मूर्ती विराजमान आहे। आपल्या अंतःकरणामध्येच आपण ऐक्य भावाने त्यांचं स्वागत करतो आहोत। एका परीने द्वैत आहे ते आणि आपण असे आहोत, पण भावनेनी बुद्धीनी विचारानी मनानी आपण त्यांचे आहोत, त्यांच्याशी एकरूप आहोत। देहानी देखील आणि जीवभावानी आत्मभावानी देखील म्हणून आपण त्यांच्या चरणांवर समर्पण झालेले आहोत ऐक्य भावाने। सर्व इंद्रियांच्या जणू कळ्या किंवा फुलं आणि ऐक्य भाव ही जणू ओंजळ आपण समर्पित झालो।
देहाच्या अंगाने ऐक्य भाव कसा, जसा आईचा आणि मुलाचा। आणि तत्वाच्या अंगाने ऐक्य भाव कसा, ते तोच मी। या देहाच्या अंगानी नात ऐक्य भाव आणि आत्म्याच्या अंगानी नात ऐक्य भाव, हे दोन्ही राखून आपण इंद्रियांसकट त्यांच्या चरणांवर अर्पण झालो। ॐ माधवाय नमः। माधवाय नमः। ऐक्य भाव जेव्हा जीव ब्रह्मैक्य भाव आहे तेव्हा निर्वासन स्थितीच असते, पण जेव्हा थोडस इंद्रियांवर येणं होईल तेव्हा काही वासना शिल्लक राहणारच। देह आला की वासना आल्या, त्यामुळे समाधी स्थितीत जोपर्यंत आहोत तोपर्यंत वासना रहितता आहे। तिथून खाली आल्यानंतर देहाची जाणीव होईल तेव्हा काही वासना राहणार, त्या वासना त्यांच्याशी आपण अनन्य आहोत अशा भावाने धुवून काढायला सांगितल्या। अनन्योदके धुवट वासना, अशा वासना तन्निष्ठ होतात। वासना विषयांशी संबंधित होण्याऐवजी सद्गुरूंशी संबंधित होतात। त्यामुळे जो काही देहभाव असेल या क्षणाला, त्या देहभावाला धरून ज्या काही वासना असतील त्या वासना सद्गुरूंशी स्वरूपाने मी अनन्य आहे आणि देहानी अनन्य आहे, नातं आहे माय लेकराचं, अशा भावनेनी असणारी अनन्यता, या अनन्यतेनी अनन्य उदकानी धुवट झालेल्या तन्निष्ठ अशा वासना राहतील, म्हणजे या वासनांना आता सद्गुरु हाच विषय राहील। अनन्य उदके धुवट वासना जे तन्निष्ठ ते लागलेसे अबोट चंदनाचे, आणि या वासना सद्गुरूंच्या कपाळावर चरणांवर चंदनाचं अबोट जसं जाऊन स्थिरावतं तशा तिथे जाऊन स्थिर होतील। आपण पाहतो आहोत की सद्गुरु अंतकरणामध्ये विराजमान आहेत, ऐक्य भावानी आपण समर्पित झालेले आहोत, सर्व इंद्रिय समर्पित झालेली आहेत, आणि इंद्रियांच्या किंचित राहिलेल्या वासना देखील तन्निष्ठ झालेल्या आहेत अनन्य रूपी उदकाने धुतल्यामुळं, त्यांच्याशी आपण अनन्य आहोत असा भाव ठेवल्यामुळं। ॐ माधवाय नमः। डोळ्याची वासना धुतली अनन्य रूपाने, सद्गुरूंशी आपण अनन्य आहोत अशा भावाने, आणि त्याचं चंदनाचं अबोट सद्गुरूंनाच अर्पण केलं, कानांचंही तसंच आणि सर्व इंद्रियांचं तसंच। प्रेमाचे निभांगारे निर्वाळुनी नुपुरे लेववो सुकुमारे पदेतिये, सद्गुरूंच्या सुकुमार पावलांवर नुपुर पैंजणाचा दागिना घातला, पैंजणानी पाय बांधले जातात, प्रेमरूपी पैंजण सद्गुरूंच्या पायाभोवतीने बांधून ठेवले, हे पैंजण सोन्याचे आहेत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सोन्याचे पैंजण प्रेमरूपी प्रेमाने निर्वाळलेले, शुद्ध केलेले, स्वच्छ केलेले, अत्यंत प्रेमभावाने सद्गुरूंच्या पादपद्मी आपण नुसते स्थिरावलो नाही तर प्रेमाने सद्गुरूंचे पाय आपण बांधले, आपण अलंकार होऊन राहिलो सद्गुरूंच्या पावलांना. जशा घागऱ्या असाव्यात, पैंजण असावेत, तसे घट्ट सर्व बाजूनी सद्गुरूंचे चरण प्रेमाने आपण बांधून ठेवले असा भावार्थ आहे. ॐ माधवाय नमः. सद्गुरूंच्या चरणांवर ठेवलेलं हे प्रेम अव्यभिचार आहे. हे प्रेम मोठ्या आवडीने वाढत जात आहे. चोख झालेलं आहे, आवड देखील अत्यंत शुद्ध झालेली आहे. त्यांच्या चरणांखेरीज, सद्गुरूंखेरीज दुसरं कोणीही मला नाही असा अव्यभिचार भाव आहे. आणि एकनिष्ठतेचं प्रतीक असणारी जोडवी त्यांच्या अंगठ्यामध्ये घातलेली आहेत. जसं विवाह झाल्यानंतर जोडवी घालतात एकनिष्ठतेचं प्रतीक असणारी, तशी घणावली आवडी अव्यभिचारे चोखडी तिये घालू जोडी अंगोळिया. सद्गुरूंच्या अंगठ्यामध्ये जोडवी घातलेली आहेत, त्यांच्यावरच्याच अत्यंत आवडीनी युक्त अशा भावानी हीच जणू कोणी जोडवी. एकनिष्ठ भाव हीच कोणी जोडवी. ॐ माधवाय नमः. माधवाय नमः. सत्वगुणाचं वैशिष्ट्य भगवत भक्ती. सद्गुरूंची भक्ती एवढाच प्रकृतीमध्ये भाव राहिलेला आहे, त्यामुळं सात्विकाचं मुकुळ कमळ अष्टसात्विक भावाचं उमललेलं ते उमलले अष्टदळ असं सात्विक भावाचं जणू कमळ अशी आपली स्थिती झालेली आहे अष्टसात्विक भाव दाटून आलेले आहेत. याच्यामध्ये चित्ताची स्तब्धता, डोळ्यांमधून अश्रुपात, अंगाला कंप फुटणं, कंठ दाटून येणं अथवा अवरुद्ध होणं, अंगावर रोमांच उभे राहणं, अशी बाह्य लक्षणे या अष्टसात्विक भावाची दिसतात. या अष्टसात्विक भावाच्या वेळेला अंतर आनंद फार वर्धिष्णू झालेला असतो. आनंदा मोद बहळ, बक्कळ भरपूर, मोद आनंद निर्माण होईल. सात्विकाचे मुकुळ ते उमलले अष्टदळ ठेवू वरी. ज्या चरणांमध्ये प्रेमाचे पैंजण घातलेले आहेत, अव्यभिचार भावाची जोडवी घातलेली आहेत, त्याच्यावर अष्टसात्विक भाव अर्पण केलेले आहेत. तेथे अहम हा धूप जाळू, त्या ठिकाणी अहम कोणी शिल्लक नको राहायला. देह आहे पण अहम भावना नाही. आपल्या अंतःकरणात सद्गुरूंना पाहतो आहोत. अहंतेचा धूप धुमसत जळतो आहे. अहंता जळायला कठीण, पण धूप असल्यामुळे ही अहंता जळण्यात देखील आनंद आहे. त्याचा सुवास पसरलेला आहे. स्वेच्छेने अहंता जाळून घेतो आहे आणि आपण कोणीही नाही हा भाव म्हणजेच आत्मतेज. नाही रे मी नाही रे सद्गुरु सर्वा ठाई रे, नाहम तेजे वोवाळू सोहम तेजे वोवाळूचाही अर्थ तोच आहे. आपण कोणीही नाही असा भाव पक्का झालेला आहे. त्यामुळे परमात्माच केवळ शिल्लक आहे अशी भावना. तरीही द्वैत आहे, पूजा चाललेली आहे. आपण समरस आहोत अशी भावना आहे आणि सद्गुरूंचे प्रत्यक्ष चरण देखील दिसत आहेत. ते पोटाळू निरंतर, पोटापाशी घेऊ, अत्यंत प्रेमाने जवळ करू. ओम माधवाय नमः. ॐ माधवाय नमः. ॐ माधवाय नमः. राघवाय नमः। सामरस्य भाव शिल्लक राहिला, सामरस्य भाव देखील आहे आणि द्वैतात काही एका द्वैतात पूजा ही चाललेली आहे। सामरस्य भाव हा आंतरिक आहे आणि सद्गुरूंचा देह आणि पूजा करणारा भक्ताचा देह असे दोघं तर तिथे आहेतच। आंतरिक अंगानी सद्गुरूंशी एक रूपता आहे। भक्ताच्या ठिकाणी देखील दोन गोष्टी शिल्लक आहेत, ते म्हणजे देह आणि अपरिहार्यपणे चालणारा प्राण किंवा प्राणशक्ती। सद्गुरूंच्या चरणांना या उरलेल्या दोन गोष्टींचाच वाहणा केल्या, माझी तनू आणि प्राण या दोन्ही पाऊवा लेवू श्री गुरुचरण। गुरुचरण वाहून नेण्यासाठी म्हणून देह आणि प्राण यांच्या वाहणा केल्या, खडावा केल्या आणि त्यांच्या पायामध्ये त्या अलंकारासारख्या घातल्या। वाहणा पायामध्ये लेववणं हे भूषण समजलो म्हणून त्या अलंकारासारख्या घातल्या। देह सद्गुरूंच्या पायी वाहणासारख्या दिल्यामुळं भोग सद्गुरूंना अर्पण केले, ओवाळून टाकले, कुरवंडी करून टाकले आणि प्राण वाहणांसारख्या सद्गुरूंच्या पावलाखाली दिल्यामुळं प्राणांचाही लय झाल्यानंतर मिळणारा मोक्ष देखील ओवाळून कुरवंडी करून टाकून दिला। माझी तनू आणि प्राण या दोन्ही पाऊवा लेवू श्री गुरुचरण, करू भोग मोक्ष निंब लोण पाया तया। भोग ही फेकून दिला आणि मोक्षही फेकून दिला, भोगाचा मोक्षाचा विचार नाही। पूजा करता करता देहावर आणि प्राणांवर सद्गुरूंची सत्ता मान्य केली, एकरूपता साधली, सामरस्य झालं, अनन्य झालो। द्वैतभाव राखून एकरूप देखील झालो, एक रूप होऊन द्वैत भाव शिल्लक राहिला, जो शिल्लक राहिला त्या द्वैत भावाने पूजाच केली, या श्री गुरुचरण सेवा, अशा प्रकारे गुरुचरणांची सेवा केली। ते दैववान झालो, हो पात्र तया दैवा, जे सकळार्थ मेळावा पाटू बांधे। सर्व पुरुषार्थ धर्म अर्थ काम आणि मोक्ष अर्पण केले, सोडून दिले, म्हणून ही गुरुचरण सेवा करण्यासाठी म्हणून पात्र झालो। अंतकरणामध्ये सद्गुरु मूर्ती आहे, पूजा बांधलेली आहे, देहाच्या अंगानी आई मुलासारखी अनन्यता आहे, जीवाच्या अंगानी जीव शिव एक रूपता आहे, अत्यंत प्रेमाने अत्यंत अव्यभिचार आवडीने अत्यंत एकनिष्ठतेने देह आणि प्राण सद्गुरु चरणांना भूषण वाटावेत अशा खडावा करून वाहना करून अर्पण केलेले आहेत। असे दैववान अशी पूजा बांधून वारंवार होण्याचीही इच्छा धरतो आहोत। आपलं जेवढं प्रेम आहे तेवढं सद्गुरूंचं आहेच, त्याच्यापेक्षाही अधिक आपली अनन्यता आहे, ती आपण धारण केलेली आहे। सद्गुरु अनन्यतेच्या बोधातच आहेत, संपूर्ण लीन झालेले आहोत। ओम माधवाय नमः। हरी 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 स्वामी जी, स्वामी जी, स्वामी जी, हरी 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 राम राम, हरी हरी। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। पंधराव्या अध्यायातल्या ज्या गुरु नमनाच्या ओव्या आहेत त्या ओव्यांवरच खरं निरूपण हे आहे। हरी हर।
आज संध्याकाळी 6:30 ते 7:30 या वेळात याच ठिकाणी सत्संगाचा कार्यक्रम होणार आहे। येत्या